ॐ नमो भगवते वासुदेवाय अथ एकादशोऽध्यायः विश्वरूपदर्शनयोगम् अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यङ्गाध्यात्मसङ्गितं जप्तो योक्तं वचस्तेन मोह्यं विगतो मम भवाप्ययो हि भूतानं श्रुतो विसरसो मया त्वत्तः कमलपत्राख्यं मात्मम् अपि चावयम् एवमेतद्यथा तत्त्वं त्वमात्मं परमेश्वर द्रष्टुम् इच्छामि ते रूपम् ऐश्वर्यं पुरुषोत्तमं मन्नसे यदि तत्सक्यं मया द्रष्टुमिति प्रभो जुगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमावयम् श्रीभगवानुवाच पश्च मे पार्थरूपाणि शतशोथ सहस्रश नानाविधानि दिव्यानि नानावर्णकृतीनि च पश्चादित्यन् वसन् रुद्रान् अस्यूनो वरुदयसभा बहुन्यदृष्टपूर्वाणि पश्चाचर्याणि भारत इयैकैस्तं जगत्कृष्णम् पश्चात् सतराचरन् मम देहे गुडाकेश यच्चान्न द्रष्टुमिच्छसि न तु मम शक्यसे द्रष्टुम् मानेनैव च चक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षु पश्चामे जो मैश्वरम् संजय उवाच एवम् उक्त्वा ततो राजन् महाजोगेश्वरो हरि दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् अनेकवक्त्रनयनम् अनेकाद्भुतदर्शनम् अनेकदिव्याभरणम् दिव्यानेकोदितायुधम् दिव्यमल्लम्बरधरम् दिव्यगन्धानुलेपनम् सर्वाश्चर्यमयं देवम् अनन्तं विश्वतो मुखम् दिवी सूर्यसहस्रश्च भवेद्युगपदुत्थिताम् ज्योतिभासादृशीशश्च भासैश्च महात्मनम् तत्रैकस्तं जगत्कृष्णम् प्रविभक्तमनेकला अपश्य देवदेवश्च शरीरे पाण्डवस्तदा तत स विस्मयाविष्टो हृष्टो रोमाधनञ्जयम् प्रणम्य शिरसा देवं कृतञ्जलिरभासताम् अर्जुन उवाच पश्यामि देवं तव देवदेहे सर्वं तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मृषिं च सर्वानुरगै च दिव्यान् अनेकबाहुदरवक्रनेत्रं पश्यामि त्वं सर्वतनन्तरूपम् तग्नमद्दग्न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम् किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोरसिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि तं ध्वनिरिक्तं समन्तात् दित्तानर्कं द्वितीमं प्रमेयं त्वमाचरं परं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधारम् तमोगया शाश्वत धर्मगुप्ता सनातनस्तं पुरुषो मतो मे अनादिवद्दन्तमनन्तबीजम् अनन्तबाहुं शशि सूर्यनेत्रम् पश्यामि तं दीप्तभूता सवक्तं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तं जब्दा पृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयिकेन दिशश्च सर्वा दृष्टाद्भुतं रूपमुग्रं तवेदम् लोकत्रयं प्रपतितं महात्मन् अमीहितं शूरसङ्घा विशन्ति केचित् भीता प्रञ्जलयो गुणन्ति स्वस्ति त्यक्त्वा महर्षि सिद्धसङ्घा तुवन्ति तं स्तुतिः पुष्कलाभिं रुद्रादित्ता वसुविजेश सत्या विश्वेश्वरो मरुतस्म पश्य गन्धर्वजख्यासुरसिद्धसङ्घा विज्ञन्ति तं विस्मितस्यैव सर्वे रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहुरुपादम् बहुदरं बहुदश्चाकरालं दृष्ट्वा लोकः प्रपतितस्तथाहं ನಭಾಸ್ಕೃ ಸಂದೀಪ್ತ ಮೋನೈಕ ವರ್ಣಂ ವ್ಯತ್ತಾನ ನಂದೀಪ್ತ ವಿಶಾಲ ನೇತ್ರಂ ದುಷ್ಟಾಹಿತಂ ಪ್ರಪತಿತಂತರಾತ್ಮ ಧೃತಿಗ್ನ ಬಿಂದಾಮಿ ಸಮಂ ಚ ವಿಷ್ಣು ನಷ್ಟಾಕರಾಳಾನಿ ಚ ತೇ ಮುಖಾನಿ ದುಶ್ಚೈವ ಕಾಳಾನಳ ಸನ್ನಿಭಾನಿ ದಿಶೋ ನ ಜಾನೆ ನಲಭೆ ಚ ಶರ್ಮ ಪ್ರಸೀದ ದೇವೇಶ ಜಗನ್ನಿವಾಸ ಅಮೀ ಚ ತಂ ಧೃತರಾಷ್ಟ್ರಶ್ಚ ಪುತ್ರ ಸರ್ವೇಶ ಹೇ ಬಾಬನಿ ಪಾಳ ಸಂಗೈ ಭೀಷ್ಮದ್ರೋಣ ಸೂತ ಪುತ್ರ ಸಭಾಸೌ ಸಹಸ್ಮದೀಯೈರಪಿ ಜೋಧಮುಖೈ ವಕ್ತ್ರಾಣಿ ತೇ ತೋರಮಾಣಾಪಿ ಸಂತಿ ದಂಷ್ಟ್ರಾಕರಾಳಾನಿ ಭಯಾನಕಾನಿ ಕೇಚಿದ್ ಬಿಲಗ್ನಂತ ಸನಂತರೇಷು ಸಂದೃಶಂತೇಷು ಅನ್ಯತರುತ್ತಮಂಗೈ ಯಥಾ ನದೀನಂ ಬಹವಂಬುವೇಗ ಸಮುದ್ರಮೇವಾ ವಿಮುಖಾ ದ್ರವಂತಿ ತಥಾ ತವಾಮಿ ನರಲೋಕವೀರಾ ವಿಸಂತಿ ವಕ್ತನ್ನ ವಿವಿಜ್ವಲಂತಿ ಯಥಾ ಪ್ರದೀಪ್ತಂ ಜ್ವಲನಂ ಪತಂಗ ವಿಸಂತಿ ನಾಶಾಯ ಸಮೃದ್ಧ ವೇಗ ತಥೈವ ನಾಶಾಯ ವಿಸಂತಿ ಲೋಕ ತದಾಪಿ ವಕ್ತ್ರಾಣಿ ಸಮೃದ್ಧ ವೇಗ ಲಲೀಯ ಶೀಘ್ರ ಸಮಾನ ಸಮಂತಾತ್ ಲೋಕನ್ ಸಮಗ್ರನ್ ಬಜುನರ್ಜ್ವಲದ್ಭೀ ತೇಜೋ ವೀರಾಪೂರ್ಜ ಜಗತ್ ಸಮಗ್ರಂ ಮಸಸ್ಸಭೋಗ್ರ ಪ್ರತಪಂತಿ ವಿಷ್ಣು ಅಖ್ಯಾಯಿ ಮೇಕೋ ಭವಾನುಗ್ರರೂಪೋ ನಮಸ್ತು ತೇ ದೇವ ವರ ಪ್ರಸೀದ ವಿಜ್ಞಂತು ಮೀಚ್ಛಾಮಿ ಭವಂತ ಮಾಧ್ಯಂ ನಹಿ ಪ್ರಜಾನಾಮಿ ತವ ಪ್ರಭುತಿ ಶ್ರೀ ಭಗವಾನುವಾಚ ಕಾಳೋಸ್ಮಿ ಲೋಕಂ ಕೃತ್ ಪ್ರವೃದ್ಧೋ ಲೋಕನ್ ಸಮಾಹರ್ತುಂ ಇಹ ಪ್ರವೃತ್ತ ಋತಿ ಪಿತ್ತಂ ಭವಿಷ್ಯಂತಿ ಸರ್ವೇ ಜೀವ ಸ್ಥಿತ ಪ್ರತ್ಯನಿಕೇಶು ಯೋಧ ತಸ್ಮಂತ ಉತೀಶ ಜಸೋ ಲಭಸ್ವ ಜಿತ್ವಾ ಶತ್ರುನ್ ಭೂಕ್ಯಂ ರಾಜ್ಯಂ ಸಮೃದ್ಧಂ ಮಯೀವ್ಯತೆ ನೀಹತಾ ಪೂರ್ವಮೇವ ನಿಮೀತ ಮಾತಂ ಭವ ಸಪ್ತ ಸಾಚಿನ್ ದ್ರೋಣಂ ಚ ಭೀಷ್ಮಂ ಚ ಜಯದ್ರಥಂ ಚ ಕರ್ಣಂ ತದನ್ಯನ ವಿಜೋಧ ವೀರಾನ್ ಮಯಾ ಹತಸ್ತಂ ಜಹಿಮಾಂ ಪ್ರತಿಷ್ಠ ಯುದ್ಧಸ್ವಜೇತಾ ಶಿರಣೈ ಸಪತ್ರಾನ್ ಸಂಜ ಉವಾಚ ಇತ ಶ್ರುತ್ವಾ ವಚನಂ ಕೇಶವಶ್ಚ ಕೃತಂಜಲಿರ್ಪೇಪಮಾನ ಕಿರೀಟಿ ನಮಸ್ಕೃತ್ವ ಭೂಯ ಏವಾಹ ಕೃಷ್ಣಂ ಸಗದ್ಗದಂ ಭೀತ ವಿತ ಪ್ರಣಮ್ಯಾಂ ಅರ್ಜುನ ಉವಾಚ ಧನೆ ಹೃಷಿಕೇಶ ತವ ಪ್ರಕೃತ್ಯ ಜಗತ್ ಪ್ರಹುಷ್ಯಂತನುರಜ್ಯತೆ ಚ ರಕ್ಷಂಸಿ ಭೀತಾನಿ ದಿಶೋ ದ್ರವಂತಿ ಸರ್ವೇ ನಮಸ್ಸಂತಿ ಚ ಸಿದ್ಧ ಸಂಗಾ ಕಸ್ಮಾಚ ತೇ ನನ್ನ ಮೇರನ್ ಮಹಾತ್ಮನ್ ಗರೀಯಸೆ ಬ್ರಹ್ಮವಾದಿ ಕರ್ತೇ ಅನಂತ ದೇವೇಶ ಜಗನ್ನಿವಾಸ ತ್ವಮಂಖ್ಯರಂ ಸದ ಸತಂ ಪರಂ ಜತ್ ತ್ವಮಾದಿದೇವ ಪುರುಷಃ ಪುರಾಣಂ ತಮೇಶ ವಿಶ್ವಶ್ಚ ಪರಂ ನಿಧಾನಂ ವಿತ್ತಾಸಿ ವಿದ್ಧಂ ಚ ಪರಂ ಚ ಧಾಮ ತ್ವಯಾ ತತಂ ವಿಶ್ವ ಅನಂತ ರೂಪ ವಯುರ್ಜಮಗ್ನಿರ್ವರುಣ ಸಶಂಖ ಪ್ರಜಾಪತಿ ತ್ವಂ ಪ್ರಪಿತಾಮಹಶ್ಚ ನಮೋ ನಮಸ್ತೈಸು ಸಹಸ್ರ ಕೃತ್ವ ಪುನಶ್ಚ ಭೂಯೋಪಿ ನಮೋ ನಮಸ್ತೆ ನಮಃ ಪುರಸ್ತಾಂ ತತಃ ಪುರುಷತಸ್ತೆ ನಮಸ್ತು ತೇ ಸರ್ವತ ಏವ ಸರ್ವ ಅನಂತ ವೀರ್ಯಾವಿತ ವಿಕ್ರಮಸ್ತ್ವಂ ಸರ್ವಂ ಸಮಾಪ್ನೋಷಿ ತತೋಷಿ ಸರ್ವ ಸಖೀತಿ ಮತ್ವಾ ಪ್ರಸವಂ ಜದುತ್ತಂ ಹೇ ಕೃಷ್ಣ ಹೇ ಯಾದವ ಹೇ ಸಖೇತಿ ಅಜಾನತಾ ಮಹಿಮಾನಂ ತವೇದಂ ಮಯಾ ಪ್ರಮಾದ ಪ್ರಣಯೇನ ವಾಪಿ ಯಚ್ಚಾವಾಸಾರ್ಥಮ ಸತ್ಕೃತೋಸಿ ವಿಹಾರ ಸಜ್ಜಾಸನ ಭೋಜನೇಷು ಇಗೋಧ ಬಪ್ಪಂಚಿತ ತತ್ಸಮಖ್ಯಂ ತತ್ಕಾಮಯೇ ತ್ವಂ ಅಹ ಅಪ್ರಮೇಯಂ ದಾಶಿ ಲೋಕೈಶ್ಚ ಚರಾಚರಶ್ಚ ತಮೈಶ್ಚ ಪುಚ್ಚಶ್ಚ ಗುರುರ್ಗರೀಯಾನ್ ನಂ ತತ್ಸಮಸ್ತಂ ವ್ಯಧಿಕ ಕುತನ್ಯೋ ಲೋಕಂತ್ರಯಪ್ಯಂ ಪ್ರತಿಮಂ ಪ್ರಭಾವಂ ತಸ್ಮಾತ್ ಪ್ರಣಮ್ಯ ಪ್ರಣಿಧಾಯ ಕಾಯಂ ಪ್ರಸಾದೇ ತ್ವಂ ಅಹಮೀಶ ಮೀಡಂ ಪಿತೇವ ಪುತ್ರಶ್ಚ ಸಖೇವ ಸಖ್ಯು ಪ್ರಿಯ ಪ್ರಿಯ ಯಾ ಹರ್ಷಿ ದೇವ ಸೋಢುಂ ಅದೃಷ್ಟ ಪುರುಭಂ ಋಷಿತೋಸ್ಮಿ ದೃಷ್ಟ್ವಾ ಭಯೇನ ಚ ಪ್ರಪತಿತಂ ಮನೋ ಮೇ ತದೇವ ಮೇ ದರ್ಶಯ ದೇವರೂಪಂ ಪ್ರಸೀದ ದೇವೇಶ ಜಗನ್ನಿವಾಸ ಕಿರೀಟಿನಂ ಗದಿನಂ ಚಕ್ರಹಸ್ತಂ ಇಚ್ಛಾಮಿ ತ್ವಂ ದ್ರಷ್ಟುಮಹಂ ತಥೈವ ತೇನೈವ ರೂಪೇಣ ಚತುರ್ಭುಜೇನ सहस्रबाहो भव विश्वमूर्ते। श्री भगवानुवाच मया प्रसन्नेन तव अर्जुनेन रूपं परं दर्शित आत्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं जन्मे त्वदन्नेन न दृष्टपूर्वं न वेदजज्ञाधर्मं न दानै न च क्रियाभिर्न तपो विरुग्रै एवं रूपा चक्क अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्नेन कुरु प्रवीर मते व्यथा मञ्च विमूढभावो दृष्टारूपं गोरमिद्रं ववेदम् यपो देवी प्रीतमनः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्याम। संयोग उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूय आश्वासयामास स भीतमेन बुद्धा पुनः सम्य बपुर्महात्मा। अर्जुन उवाच दृष्टे धन्मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तं सचेता प्रकृतिं गतः। श्री भगवानुवाच सुदुर्दशं इदं रूपं दृष्टवानसि जन्ममं देवाप्यैष रूपैश्च नित्यं दर्शनकाङ्क्षिणं नाहं वेदेन तपसा नो दानेन न चेजया शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टो वारसि वां यथा भक्ता त्वो न नया शक्य अहमेवं विधोऽर्जुनां यन्तुं द्रष्टुं च तं तेनां प्रवेष्टुं च परन्तप मत्कर्म कृण्मत्परभो मद्भक्तसङ्गवर्जिता निर्वैरसर्वभूतेषु जस मामेति पण्डवा। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोग नाम एकादशोऽध्यायः। ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु।